चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनिया साखर कारखाना भाडेपट्टीवर देण्यास कडाडून विरोध। देशाच्या पश्चिम भागात केनियाच्या राजकीय नेत्यांनी नोझिया शुगर कंपनीला भाडेपट्टीवर देण्यास विरोध केलाय। त्यांनी दावा केला की सरकार स्थानिक भागधारकांच्या मताशिवाय राज्याची मालकी असलेल्या साखर कारखान्याला लीजवर देत आहे। साखर उद्योगाकडून घेण्यात आलेल्या कर्जाला माफ केले आणि यानंतर कारखान्याला भाडेपट्टीवर देण्याची योजना बनवली। यावर राजकीय नेत्यांनी सरकारी दाव्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। बुंगोमा सिनेटर मोसेना वेंटागुला यांनी सांगितले की सरकार KTS 1 बिलियन मध्ये नोझिया साखर कारखाना लीजवर देणार आहे, तर कारखान्याच्या संपत्तीच्या तुलनेत ही किंमत कमी आहे। त्यांनी सांगितले की नोझिया साखर कारखान्याची मुख्य जमीन 12,000 एकर आहे आणि स्थानिक समूहाने याला खासगी गुंतवणुकीतून घेण्याची परवानगी दिलेली आहे।